नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. धनगर समाज आणि महायुतीतील सर्व पक्षांच्या वतीनं कवठा इथं शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. पुढील वर्षीच्या पद्म पुरस्कारांसाठी 15 मार्चपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून 31 जुलैपर्यंत नामांकनं दाखल करता येणार आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारसी फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारल्या जात आहेत. निवडलेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांची नावं पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड AJL कंपनीच्या 700 कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया कालपासून सुरू केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, लखनौ इथल्या महत्वपूर्ण जागांचा समावेश आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना काल अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून प्राप्त झालेला मेल त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संवाद मराठवाड्याशी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात काल पहिल्या दिवशी गावडे यांनी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांचं तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त गावडे यांनी दिले. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी 16 तारखेला विभागीय आयुक्त दिलीप गावडे विभागातील गरजू शेतकऱ्यांसोबत शिवरस्ते, पाणंद रस्ते याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्यात आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. पथनाट्य आणि परिसंवादासह शाळेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. तसंच नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयानं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. उन्हाळी सुट्टी दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं काही विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचं ठरवलं आहे. यानुसार तिरुपती साईनगर शिर्डी ही गाडी येत्या 30 जूनपर्यंत तर दादर काझीपेठ ही गाडी येत्या 29 जुलैपर्यंत धावणार आहे. दरम्यान पूर्णा तिरुपती पूर्णा आणि नांदेड इरोड नांदेड या गाड्या पुढचे काही दिवस सिकंदराबाद मार्गे न धावता तात्पुरत्या स्वरुपात चरलापल्ली मार्गे धावणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 42.8° सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39.4° सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर इथं 39.6° सेल्सिअस तर परभणी इथं 41° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागानं आज आणि उद्या येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील बोर्डी आणि आजूबाजूच्या परिसरात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी 2 बैलांचा वीज कोसळल्यामुळे जागीच मृत्यू झाला. शेतकरी लक्ष्मण गोरेकर यांच्या शेतात काल ही घटना घडली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं असून केळी आणि संत्रा बागांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा इथं काल रात्री झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यातल्या मिश्र सांघिक स्पर्धेत भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. या जोडीनं चीनच्या तैपेईच्या हुआंग ई जो आणि चेन चिए लून या जोडीचा 153-151 असा पराभव केला. क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दुपारी 3:30 वाजता राजस्थान रॉयल्सचा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. तर संध्याकाळी 7:30 वाजता दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. काल रात्री हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्सचा 8 गडी राखून पराभव केला. पंजाबनं दिलेलं 245 धावांचं आव्हान हैदराबाद संघानं 2 गड्याच्या मोबदल्यात पार केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.